chinimandi.com podcast.
उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी कोरोना केअर फंडला दिले 1 करोड रुपये. कोरोना संक्रमणापासून नागरिकांना वाचवण्यादरम्यान देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की संसद फंड आणि आमदार फंडातून कोरोनाशी लढण्यासाठी निधी द्यावा. प्रधानमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक राज्य सरकारांनीही मुख्यमंत्री कोरोना केअर फंड बनवला आहे. हा फंड बनवल्यानंतर अनेक सांसद आणि आमदारांनी आपला पैसा या निधीसाठी दिला आहे. यावेळी ऊस मंत्री सुरेश राणा म्हणाले की देशातील प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की संकटाच्या वेळी देशासाठी योगदान देणं. आता संपूर्ण देशाबरोबर उत्तर प्रदेशही कोरोना महामारीशी लढत आहे. अशामध्ये आपल्याला आपल्याकडून सरकारच्या मदतीसाठी हात पुढे करायला हवा, जेणेकरून कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी आजाराशी लढणाऱ्या गरजू लोकांची मदत केली जाऊ शकेल. ऊस मंत्री राणा म्हणाले की मी स्वतःच्या विधानमंडळ क्षेत्र विकास निधीकडून मुख्यमंत्रीद्वारा सृजित कोरोना केअर फंडासाठी 1 करोड रुपये दिले. पुढच्या कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांनाही पत्र लिहिलं आहे, ज्यामुळे लवकरात लवकर पैसे हस्तांतरित होतील. मंत्री म्हणाले की इतर आमदार, विधान परिषद सदस्य, सांसद आणि पक्षाचे पदाधिकारी यांनीही आपल्या इच्छेनुसार जितकी होईल तितकी मदत फंडासाठी द्यावी. ऊस शेतकऱ्यांना कोरोनाच्या महामारीपासून वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गावात सर्वत्र सोयी सुविधा पोहोचल्या आहेत. कोरोनाचं संक्रमण गावापर्यंत पोहोचू नये यासाठी लॉकडाऊन केलं आहे. सरकार गावातून बाहेर येणाऱ्या सर्वांची तपासणी करत आहे. मंत्री राणा म्हणाले, सर्वांनीच कोरोना विरोधात एकजुटीनं देशासाठी उभं राहून लढा दिला पाहिजे.